नंतर असे झाले की एक धार्मिक पुढारी येशूची परीक्षा पाहण्यासाठी उभा राहिला व येशूला म्हणाला, गुरुजी सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे? तेव्हा येशू त्याला म्हणाला, नियमशास्त्रात काय लिहिलेले आहे? तेव्हा तो धार्मिक पुढारी म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने प्रीती कर व आपल्या सारखीच आपल्या शेजाऱ्यावर पण प्रीती कर. तेव्हा येशू म्हणाला, चांगले उत्तर दिले, आता तूही तसेच कर. मग स्वतःचे बोलणे खरे करण्यासाठी तो येशूला म्हणाला की माझा खरा शेजारी कोण आहे? तेव्हा येशू त्याला म्हणाला, पहा, कोणी एक मनुष्य एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये जात होता. मध्ये लुटारूंच्या हाती तो पडला व लुटारूंनी त्याचे कपडे फाडून त्याला खूप मार दिला व त्याला अर्ध मेला टाकून ते त्या ठिकाणावरून निघून गेले. मग नंतर कोणी एक धर्मगुरु त्या रस्त्याने जात होता, त्याला अर्ध मेला पाहून तो दुसऱ्या वाटेने निघून गेला. नंतर कोणी एक अधिकारी तेथे आला व तोही दुसऱ्या बाजूने निघून गेला. मग नंतर कोणी एक शमरोनातील एक पुरुष ज्याला समाजामध्ये कमी लेखत होते त्या वाटेने तो येत असताना त्याला त्या व्यक्तीची दया आली व त्याच्या जवळ तो गेला. मग त्याने त्याच्या जखमांवरती औषध लावले व आपल्या जनावरावरती बसवले व उतार शाळेमध्ये आणले. मग त्याची त्याने नंतर काळजी देखील घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्या पुरुषाने उतार शाळेच्या रक्षकाला पैसे देऊन म्हणाले की याची काळजी घे आणि याच्यापेक्षा अधिक खर्च होईल तर मी आपल्याला देईल. तेव्हा येशू म्हणाला, या तिघांपैकी जो अर्ध मेला होता त्याचा खरा शेजारी कोण आहे? धार्मिक पुढारी त्याला म्हणाला, ज्याने दया केली तो. तेव्हा येशू त्याला म्हणाला, बरोबर आहे, आता तूही तसेच कर.